विविध भारती पुणे, सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी प्रत्येक गावाचा प्राथमिक नियोजन आराखडा तयार करण्यात येणार असून या गावांमध्ये राज्य सरकारच्या निधीची वाट न पाहता नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारली जाणार आहेत. तसंच या गावांसाठी अंदाजपत्रकात केलेल्या तरतुदीचं वर्गीकरण केलं जाणार नाही अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांसाठी राज्य सरकारनं नेमलेल्या प्रतिनिधींची बैठक काल झाली, त्यावेळी ते बोलत होते. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एज्युकेशन पुणे आणि राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमानं हनुमानवाडी आळंदी इथं 2 दिवसीय महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदेचं उद्घाटन काल झालं. अध्यात्म आणि विज्ञानाचं एकत्रीकरण केल्यास भारताला पूर्वीचं वैभव प्राप्त करून देता येऊ शकतं. ज्ञानोबा तुकोबांच्या विचारावर जेव्हा युवक चालेल तेव्हाच भारत विश्वगुरु बनेल असे विचार माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. आषाढ महिन्यातील वद्य एकादशी उद्या आहे, त्यानिमित्त आळंदीला यात्रा होते. आषाढ वारीसाठी पंढरपूरला गेलेले वारकरी यात्रा पूर्ण करण्यासाठी आळंदीची ही यात्रा करतात. माऊलीची पालखी कालच आळंदीत परतली असून संत तुकाराम महाराजांची पालखी आज आळंदीत जाऊन उद्या देहूत परतणार आहे. माऊलींच्या 750 जयंती आणि तुकोबांच्या 350 वैकुंठगमन वर्षानिमित्तानं अनेक वर्षांनी उभय संत भेटीचा हा योग यंदा विश्वस्तांच्या प्रयत्नातून आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं मागील वर्षापासून मालमत्ता कराबरोबरच पाणीपट्टी वसुलीचा निर्णय जाहीर केला आहे. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 15,53,11,730 रुपयांची पाणीपट्टी महानगरपालिकेनं वसूल केली आहे. यामध्ये ऑनलाईन कर भरणाऱ्या करणाऱ्यांचं प्रमाण अधिक असून 6,53,05,159 रुपये जमा झाले आहेत. पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी ग्राहकांना लवकरच नादुरुस्त अथवा बंद असलेले पाणी मीटर दुरुस्त करून घेण्याबाबत नोटीस देण्यात येणार आहे. नागरिकांनीही स्वतःहून पुढाकार घेऊन पाणीपट्टी मीटर लवकरात लवकर दुरुस्त करावेत असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात राज्यातील सुमारे 30,000 परिचारिकांनी शुक्रवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. राज्य परिचारिका संघटना पुणे शाखेच्या अध्यक्षा आरिफा शेख, सचिव विनय देसाई यांच्या नेतृत्वाखाली ससून सर्वोपचार रुग्णालयातील 350 अधिक परिचारिका काम बंद आंदोलनात सहभागी झाल्यानं ससूनच्या रुग्णसेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे ससून रुग्णालयातील डॉक्टर, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या कामावर परिणाम झाला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियोजनासाठी धावपळ होत आहे. रुग्णसेवेसाठी प्रशिक्षणार्थी परिचारिकांचं तात्पुरतं सहाय्य घेतलं जात असून त्यांची संख्या मात्र कमी पडत आहे. बँक राष्ट्रीयकरण दिवसाच्या निमित्तानं बँक ऑफ इंडियाच्या वतीनं संपूर्ण देशभर किसान दिवस साजरा करण्यात येत असतो. या निमित्तानं बँकेच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या वतीनं आज खेड शिवापूर इथल्या नक्षत्र हॉलमध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला 700 अधिक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमात बँकेकडून पुणे आणि सातारा जिल्ह्यातील शेतकरी आणि बचत गटांना एकूण 250 कोटी रुपयांचं कृषी कर्ज वाटप करण्यात आलं. तसंच 22 कोटी रुपयांच्या कर्जमंजुरीची पत्रं यावेळी देण्यात आली. पावसानं काहीशी उसंत दिल्यानं गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज विविध राज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आवक वाढल्यानं शेवगा, घेवडा, मटार, फ्लॉवर, पावटा या भाज्यांच्या भावात घसरण झाली असून हिरवी मिरची मात्र महागली आहे. पालेभाज्यांची आवक वाढल्यानं मेथी, कांदापात स्वस्त झाली आहे. हवेतील गारठा कमी झाल्यानं फळ बाजारात देखील मागणी वाढली असून फळांच्या भावात वाढ झाली आहे. फुल बाजारात आज आवक वाढली असली तरी फुलांना फारशी मागणी नसल्यानं फुलांचे भाव मात्र उतरले आहेत. हवामान. पुणे आणि परिसरात उद्या आकाश साधारण ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत. आज किमान 24.4 तर कमाल 30° सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.